आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. गोदावरी खोऱ्यातली पाण्याची तूट दूर करून मराठवाड्यातल्या प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पाणी पोहोचवण्याचं मुख्यमंत्र्यांचं मराठवाडा मुक्तीदिनाच्या कार्यक्रमात आश्वासन. बीड ते अहिल्यानगर रेल्वेसेवेचं तसंच अंमळनेर ते बीड रेल्वे मार्गाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान आणि 8व्या राष्ट्रीय पोषण मासाचा प्रारंभ. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम आणि कुख्यात गुन्हेगार छोटा राजनचा जामीन रद्द. मराठवाडा मुक्ती दिन आज साजरा होत आहे. प्रचंड जनआंदोलन आणि भारत सरकारच्या पोलीस कारवाईनंतर 1948 याच दिवशी निजामाच्या राजवटीतून मुक्त होऊन हा प्रदेश भारतीय संघराज्यात विलीन झाला. छत्रपती संभाजीनगर इथल्या सिद्धार्थ उद्यानात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं. गोदावरी खोऱ्यातली पाण्याची तूट दूर करून मराठवाड्यातल्या प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पाणी पोहोचवण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. राज्याच्या विविध नद्यांमधलं वाहून जाणारं पाणी गोदावरी खोऱ्यात वळवलं जाणार असून या कामाला पुढच्या 6 महिन्यात प्रत्यक्ष प्रारंभ होणार असल्याचं ते म्हणाले.
जानेवारी फरवरीमध्ये याचे टेंडर्स देखील आम्ही काढू आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात पुढच्या 6 महिन्यामध्ये या ठिकाणी आपण करणार आहोत. त्यामुळे आपण जे स्वप्न बघितलं होतं की मराठवाड्यातला दुष्काळ हा भूतकाळ झाला पाहिजे, त्याकडे आपण मोठ्या प्रमाणात आता काम सुरू केलं आहे. गेल्या 2 वर्षामध्ये 7 प्रकल्पांची घळवर्णी ही आपण मराठवाड्यात केली. 38.48 दशलक्ष घनमीटर इतका पाणी साठा नव्याने निर्माण आपण या ठिकाणी केला.
मराठवाड्यात उद्योग पाणीपुरवठा रस्ते बांधणी आदी क्षेत्रात होणाऱ्या विकास कामांचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला. त्यापूर्वी त्यांनी मुक्ती संग्रामाचं प्रतीक असलेल्या हुतात्मा स्तंभाला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं. पालकमंत्री संजय शिरसाट, खासदार संदीपान भुमरे, खासदार कल्याण काळे, राज्य वक्फ मंडळाचे अध्यक्ष समीर काझी यांच्यासह जिल्ह्यातले सर्व लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. बीड इथं पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. या स्वातंत्र्य लढ्यात प्राण अर्पण करणाऱ्या शूरवीरांचं योगदान अमूल्य असून त्यांचं स्मरण हेच आपल्या देशभक्तीचं बळ आहे असं त्यांनी नमूद केलं. परभणी इथं पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागाची जाणीव ठेवून त्यांच्या प्रेरणेने जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आपण वाटचाल करूया असं त्या म्हणाल्या. जालना इथं पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते, हिंगोली इथं पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते, लातूर इथं पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे यांच्या हस्ते, धाराशिव इथं पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते तर नांदेड इथं पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. मराठवाड्यातल्या सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयांमध्ये तसंच शाळा महाविद्यालयांमध्ये मुक्तीदिनानिमित्त ध्वजवंदनेचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. अहिल्यानगर बीड परळी वैजनाथ ब्रॉडगेज रेल्वे प्रकल्पाच्या अंमळनेर ते बीड या टप्प्याचं उद्घाटन आणि बीड ते अहिल्यानगर रेल्वेसेवेचा प्रारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज झाला. या मार्गाच्या विद्युतीकरणाचं काम पुढच्या 3 ते 4 महिन्यात पूर्ण होईल असं आश्वासन फडणवीस यांनी यावेळी बोलताना दिलं. ही गाडी रेल्वेच्या इंजिनावर धावेल तेव्हा वेग वाढेल आणि प्रवासाचे तासही कमी होतील असं फडणवीस म्हणाले. उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार बजरंग सोनावणे, रजनी पाटील, आमदार पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, रेल्वेचे अधिकारी आणि इतर यावेळी उपस्थित होते. सेवा आणि सुशासन या तत्वांचं अनुसरण करत केंद्र सरकारने गेल्या 11 वर्षात देशांच्या सर्वांगीण प्रगतीचा आलेख उंचावला आहे. या प्रगतीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचा सिंहाचा वाटा आहे. मोदी यांचा जागतिक पातळीवरचा प्रभावशाली व्यक्तिमत्व बनण्याचा प्रवास असाधारण आहे. विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी त्यांच्या नेतृत्वाविषयी गौरवोद्गार काढले आहेत. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी प्रधानमंत्री मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात रक्तदान केलं. याच निमित्ताने नवी दिल्ली इथं एका कार्यक्रमात सेवा पर्वावर दूरदर्शनसाठी कार्यक्रमांची एक विशेष मालिका सुरू केल्याची माहिती वैष्णव यांनी दिली. प्रधानमंत्री मोदी यांच्याविषयी गौरवोद्गार काढताना ते म्हणाले,
हमारे आदर्श पुरुष विश्व में विख्यात यशस्वी प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के जन्मदिन पर मेगा ब्लड डोनेशन ड्राइव आरंभ हुई है. मुझे भी सौभाग्य मिला है ब्लड डोनेशन का. देश के जन जन से मैं आह्वान करूंगा कि सेवा की भावना के साथ 140 करोड़ देशवासियों की सेवा में हम सब जुट जाएं.
ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले प्रधानमंत्री मोदी यांच्याविषयी म्हणाल्या,
तो सभ्य पुरुष मैंने इसलिए कहा कि लोग गाली गलौज करते हैं, वो हम सुनते हैं ना, मैंने कभी उनके मुंह से किसी के लिए बुरा नहीं सुना. मुझे ऐसा लगा कि बहुत सभ्य और अच्छे दिल के इंसान है.
ज्येष्ठ लेखिका सुधा मूर्ति मोदींविषयी म्हणाल्या,
ही वर्क्ड व्हेरी हार्ड टुवर्ड्स नेशन अँड स्टील वर्किंग लाइक अ यंगस्टर इवन दो ही 75. लोकहितम मम करणीयम इज प्रोबेबली हिज मंत्रा अँड व्हिच ही हैज फॉलोड थ्रू आउट हिज लाइफ.
नव्या जीएसटी सुधारणांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत सुमारे 2,00,000 कोटी रुपयांची गुंतवणूक होईल असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. त्या आज विशाखापट्टणम इथं जीएसटी सुधारणांबाबत आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या. या सुधारणांमुळे कर भरण्यात खर्च होणाऱ्या सामान्य लोकांच्या पैशांची बचत होईल असंही त्या म्हणाल्या. नव्या सुधारणांमुळे 2025 या वर्षात जीएसटी संकलनात वाढ होऊन ते 22,00,000 कोटी रुपयांहून अधिक असेल असं त्यांनी सांगितलं. या सुधारणांमुळे कृषी संबंधी वस्तूंवरचा कर कमी झाल्यानं शेतीच्या आधुनिकीकरणाला चालना मिळेल आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या सुधारणांचा लाभ सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांबरोबरच रोजगार निर्मिती करणाऱ्या क्षेत्रांना होईल असंही त्या म्हणाल्या. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नारी शक्ती हा देशाच्या प्रगतीचा मुख्य आधार असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. मध्यप्रदेशच्या धार जिल्ह्यात आज प्रधानमंत्र्यांच्या हस्ते स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान आणि 8व्या राष्ट्रीय पोषण मासाचा प्रारंभ झाला त्यावेळी ते बोलत होते. हे दोन्ही उपक्रम आजपासून 2 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहेत. या अंतर्गत सर्व महिलांनी मोफत वैद्यकीय तपासणीची सुविधा आणि औषधं मिळणार आहेत. मध्यप्रदेशात आदी सेवा पर्व आणि देशातल्या पहिल्या पीएम मित्र पार्कची पायाभरणीही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झाली. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत स्वस्थ नारी सशक्त परिवार या विशेष राष्ट्रीय अभियानाला आज इंदूर इथं प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते सुरुवात झाली. मुंबईच्या यशवंतराव चव्हाण केंद्रातून केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीडमधून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या कार्यक्रमात दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. 2 ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या या अभियानात सर्व महिला आणि बालकांनी सहभागी होण्याचं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम देशभरात होत आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मोदी यांना शुभेच्छा दिल्या आहेत. मोदी यांनी असाधारण नेतृत्व आणि कठोर परिश्रम यांच्या जोरावर महान ध्येय साध्य करण्याची संस्कृती देशात रुजवली आहे असं राष्ट्रपतींनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाचे सदस्य, राज्यांचे मुख्यमंत्री, राजकीय आणि इतर क्षेत्रातल्या मान्यवरांनी मोदी यांचं अभिष्टचिंतन केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रधानमंत्र्यांना शुभेच्छा देत एक विशेष लेख आज प्रसिद्ध केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनीही प्रधानमंत्र्यांचं अभिष्टचिंतन केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनाचं औचित्य साधून भाजपातर्फे सेवा पर्व राबवण्यात येत आहे. यात ठिकठिकाणी सेवा, रक्तदान शिबिरं, स्वच्छता मोहिमा, व्याख्यानं, प्रदर्शनं इत्यादींचं आयोजन करण्यात आलं आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयातर्फे प्रधानमंत्र्यांच्या शालेय जीवनावर आधारित चलो जीते हैं या चित्रपटाचं पुनर्प्रदर्शन आज लहान मुलांसाठी करण्यात येणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा पंधरवड्यामध्ये केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात विविध उपक्रमांचं आयोजन केलं आहे. त्यांची सुरुवातही आजपासून झाली. आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधांचा विकास यासारख्या विषयांवरचे ते उपक्रम आहेत. देशव्यापी स्वच्छता ही सेवा अभियानालाही आजपासून सुरुवात झाली आहे. कुख्यात गुन्हेगार छोटा राजनला एका हत्या प्रकरणात मिळालेला जामीन आज सर्वोच्च न्यायालयानं रद्द केला. न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या न्यायालयानं हा निर्णय दिला. मुंबईतला हॉटेल व्यावसायिक जया शेट्टी याच्या हत्येप्रकरणी छोटा राजनला खालच्या न्यायालयानं फाशीची शिक्षा दिली होती. ती स्थगित करून मुंबई उच्च न्यायालयानं त्याला जामीन दिला होता. मात्र 4 वेगवेगळ्या खटल्यांमध्ये दोषी ठरलेला छोटा राजन गेली 27 वर्ष फरार राहिल्याचं सांगत सर्वोच्च न्यायालयानं त्याचा जामीन रद्द केला. जम्मू काश्मीरमध्ये खराब हवामान आणि वारंवार होणाऱ्या भूस्खलनामुळे गेले 22 दिवस बंद असलेली वैष्णोदेवी यात्रा आजपासून पुन्हा सुरू झाली. यासाठी कटरा इथं मोठ्या प्रमाणात भाविक जमले आहेत. भाविकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनानं सर्व व्यवस्था केल्या आहेत. टोकियो इथं झालेल्या जागतिक अॅथलेटिक अजिंक्यपद स्पर्धेत उंच उडी प्रकारात भारताच्या सर्वेश कुशारे यानं सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी करून 6वं स्थान मिळवलं. शेवटच्या प्रयत्नात त्यानं 2.28 मीटर उंच उडी मारली. जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा आज मैदानात उतरणार आहे. जपानची राजधानी टोकियो इथं होणाऱ्या या स्पर्धेच्या गटात नीरजचा सामना डायमंड लीगचा विजेता ज्युलियन वेबर, केशवान बॉलकॉट, जेकब वादिल्स आणि भारताचा सचिन यादव यांच्याशी होईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. गोदावरी खोऱ्यातली पाण्याची तूट दूर करून मराठवाड्यातल्या प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पाणी पोहोचवण्याचं मुख्यमंत्र्यांचं मराठवाडा मुक्तीदिनाच्या कार्यक्रमात आश्वासन. बीड ते अहिल्यानगर रेल्वेसेवेचं तसंच अंमळनेर ते बीड रेल्वे मार्गाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान आणि 8व्या राष्ट्रीय पोषण मासाचा प्रारंभ. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम आणि कुख्यात गुन्हेगार छोटा राजनचा जामीन रद्द. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.